नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 2030 पर्यंत देशाची निर्यात 50,000 कोटींवर. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून विश्वास व्यक्त. छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स क्लस्टर उभारण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगर इथं महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण, तर पुण्यात क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण. राज्यातील शिक्षकांसाठी लवकरच गणवेश अनिवार्य, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तिळाच्या नव्या वाणाला केंद्र सरकारची मान्यता. निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले सेवेतून बडतर्फ. आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान. सविस्तर बातम्या. 2030 पर्यंत देशातून होणारी निर्यात 50,000 कोटींपर्यंत पोहोचेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर CMIA मराठवाडा आत्मनिर्भर भारत की रक्षाभूमी या संवाद सत्रात बोलत होते. मोदी सरकारच्या कार्यकाळात निर्यातीत 40 पटीनं वाढ झाल्याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले,
2014 में जो हमारी गवर्नमेंट आई थी उस समय एक्सपोर्ट जो भारत से होता था दुनिया के दूसरे देशों में वह अप्रॉक्सिमेटली 600 करोड़ का होता था. आज हम वो अप्रॉक्सिमेटली 24,000 करोड़ तक ले गए हैं थोड़े ही समय में. हमारा टारगेट है कि 2029-2030 तक हम इसको 50,000 करोड़ तक ले जाएंगे. और मैं कहना चाहता हूं हमारा टारगेट ही नहीं है बल्कि हम इस टारगेट को अचीव करेंगे.
CMIA अध्यक्ष अर्पित सावे यांनी छत्रपती संभाजीनगर औद्योगिक परिसराची यावेळी ओळख करून दिली. CMIA आपला प्रस्ताव नवी दिल्लीत आपल्या मंत्रालयात सादर करावा, त्यावर विचार करण्याचं आश्वासन संरक्षण मंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना छत्रपती संभाजीनगर परिसरात डिफेन्स क्लस्टर तयार करून उद्योजकांच्या क्षमतांना चालना द्यावी अशी मागणी केली. 10,000 एकरांवर उभारलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर DMIC प्रकल्पाच्या विस्तारासाठी आणखीन 8,000 एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. CMIA उद्योजकांमध्ये सामूहिक विकासाची भावना असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले,
जब महाराष्ट्र में बिजनेस और इंडस्ट्री की बात आती है तो हमेशा कहता हूं कि जो एंटरप्रेन्योरशिप मुझे संभाजीनगर के हमारे इंडस्ट्रियलिस्ट में दिखती है वो महाराष्ट्र में सबसे अधिक है, सबसे ईगरनेस है. और अपने इलाके के लिए कई बार व्यक्ति अपने बिजनेस का विचार ज्यादा करता है, लेकिन यहाँ पर एक सामूहिक चाह मुझे दिखती है कि जो इस संभाजीनगर को आगे ले जाने के लिए और इसको एक इंडस्ट्रियल मैग्नेट बनाने के लिए हमेशा काम करती हुई नजर आती है.
या संवाद सत्रानंतर वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. मेवाड राजघराण्याचे वंशज लक्षराज सिंह, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा पुतळा सर्वांसाठी प्रेरणास्थळ असल्याचं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं.
जिस महान योद्धा और राष्ट्रभक्ति के अमर प्रति महाराणा प्रताप की प्रतिमा का अनावरण हुआ है, मैं यह मानता हूं सिर्फ पत्थर अथवा किसी मेटल से बनी हुई यह प्रतिमा भर नहीं है, यह हम सभी के लिए एक प्रेरणा का स्थल है, यह सोर्स ऑफ इंस्पिरेशन है और आने वाली पीढ़ियों के लिए साहस धैर्य और देशभक्ति का यह स्मारक है.
मेवाडचे राजे लक्षराज सिंह यांनी आपल्या भाषणात महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं स्मरण करत हा पुतळा उभारल्याबद्दल आभार व्यक्त केले.
हम सबके आदर्श वीर शिरोमणी महाराणा प्रताप की इस भव्य प्रतिमा को यहां पर लगाने के लिए और सबको प्रोत्साहित करने के लिए कोटि-कोटि आभार. अंत में दो पंक्तियों के साथ में अपनी बात को मैं विराम देता हूं कि टूटने और बिखरने का चलन मांग लिया, हालात से शीशे का बदन मांग लिया, हम भी खड़े थे तकदीर के दरवाजे पर, लोग दौलत पर गिर पड़े, मांग.
दरम्यान मुख्यमंत्री आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. घाटशीळ पारगाव इथं नारळी सप्ताह सांगता समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. पुण्यात चिंचवड इथं क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झाला. प्रत्येक शालेय विद्यार्थ्यानं हे स्मारक पाहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. या संग्रहालयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतल्या अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1792 वरून 4180 पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1,00,000 रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आंबेडकर यांनी दिले आहेत. राज्यातील शिक्षकांसाठी लवकरच गणवेश अनिवार्य केला जाणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे. नाशिक जिल्ह्यात अजंग जिल्हा परिषद शाळेत काल एका कार्यक्रमात ते बोलत होते. या निर्णयामुळे शिक्षकांवर आर्थिक भार पडू नये यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाणार असल्याचंही भुसे यांनी स्पष्ट केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जेईई मेन 2025 सत्र 2 निकाल आज जाहीर होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल या परीक्षेची अंतिम उत्तर यादी जारी केली. दरम्यान आजपासून 27 एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागात अभियांत्रिकी तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी होणार आहे. विभागात 72,603 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लातूर इथल्या तेलबिया संशोधन केंद्रानं विकसित केलेल्या तिळाच्या TLT-10 या नव्या वाणाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. यामुळे देशातील तीळ उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. या वाणाचं बियाणं लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल. निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. कासले याचं वर्तन अशोभनीय असून त्याच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान कासले याला बीड पोलिसांनी काल पुण्यातून अटक केली. न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार काल राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बालेवाडी इथं झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणून प्रदीप गंधे आणि कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात महिला विकालाला सनगावचे सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याची घटना काल निदर्शनास आली. या प्रकरणी सरपंचासह 10 जणांविरोधात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगानं या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश बीड पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस प्राधिकरणच्या मदतीनं गेल्या 8 वर्षांमध्ये राज्यात 6,200 प्रकरणांचा निपटारा केल्याची माहिती पोलीस प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी दिली. ते काल धाराशिव इथं जिल्हा पत्रकार संघाच्या मीट द प्रेस कार्यक्रमात बोलत होते. पीडित लोकांसाठी काम करता आल्याबद्दल मिटकर यांनी समाधान व्यक्त केलं. लातूर तालुक्यात चाडगाव इथं शक्तीपीठ महामार्गाच्या आखणीला शेतकऱ्यांनी काल जोरदार घोषणाबाजी करत मोठा विरोध केला. या महामार्गाची आखणी करण्यासाठी कोणीही गावात फिरकू नये असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. शीख धर्मीयांचे 9वे गुरु तेग बहादूर यांची जयंती काल भक्तिभावानं साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर इथं काल लंगर आणि नगर कीर्तनसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं पाणी आंदोलन करण्यात आलं. महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची या आंदोलनात लक्षणीय उपस्थिती होती. हवामान. राज्यात काल सर्वाधिक 44.1 सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 40.5 छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं 42.4 परभणी इथं 42.1 तर नांदेड इथं 41.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 2030 देशाची निर्यात 50,000 कोटींवर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून विश्वास व्यक्त. छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स क्लस्टर उभारण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगर इथं महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण, तर पुण्यात क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण. राज्यातील शिक्षकांसाठी लवकरच गणवेश अनिवार्य, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तिळाच्या नव्या वाणाला केंद्र सरकारची मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.